फार फार पूर्वी एक गुरु होता. त्या गुरुचा एक शिष्य होता. पण हा शिष्य नेहमी कशा ना कशाची तरी तक्रार करत असायचा. त्याच्या तक्रार करण्याचा त्या गुरुला खूप कंटाळा आला होता. आणि त्या गुरुने विचार केला की याचा हा स्वभाव घालवण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्याने त्या शिष्याला थोडंसं मीठ आणायला सांगितलं. त्या शिष्याने तसं केलं. त्याने थोडं मीठ आणलं. त्या गुरुने मग त्याला ते मीठ एका लोट्यामध्ये टाकायला सांगितलं. त्या लोट्यामध्ये त्या शिष्याने पाणी घेतलं आणि त्यात ते मीठ टाकलं. गुरुने त्याला सांगितलं, आता हे छान विरघळ आणि त्याची चव बघ कसं लागतं ते बघ. शिष्याने तसं केलं आणि त्याने गुरुला सांगितलं की हे पाणी खूप खारट लागतं आहे, हे पिण्यासारखं नाही. ठीक आहे, गुरु म्हणाला, चल मग आता माझ्याबरोबर चल. गुरु शिष्याला घेऊन नदीच्या किनारी गेला. आणि निघताना त्याने शिष्याला सांगितलं होतं की जेवढं मीठ तू या लोट्यामध्ये टाकलंस तेवढंच मीठ परत घेऊन चल बरोबर. शिष्याने तसं केलं. नदीजवळ पोहोचल्यानंतर गुरुने शिष्याला आज्ञा केली की आता हे जे तू मीठ बरोबर आणलंस तर ते आता या नदीच्या पाण्यात फेक. शिष्याने तसं केलं. गुरुने त्याला सांगितलं की आता या नदीचं पाणी तू घे लोट्यामध्ये आणि पी आणि बघ कसं लागतं आहे. तर शिष्याने तसं केलं आणि तो म्हणाला की पाणी तर त्याच्या चवीमध्ये काही बदल झालेला नाही, पाणी तर अतिशय छान आहे, गोड आहे. गुरुने त्याला समजावलं, हे बघ तू लोट्यामध्ये किती मीठ टाकलं होतंस तेवढंच मीठ तू नदीमध्ये टाकलंस बरोबर. शिष्य म्हणाला, बरोबर, पण मग तुला लोट्यामधलं पाणी खारट लागलं आणि आता नदीचं पाणी तर तुला गोड लागतं आहे. याचं कारण असं आहे बाळ की आपण आपल्या आयुष्यामधलं दुःख ते तेवढंच असतं, पण आपण कशाच्या सापेक्षतेमध्ये ते बघतो आहोत त्याप्रमाणे आपल्याला ते दुःख कमी किंवा जास्त वाटतं. उदाहरणार्थ मीठ तर तेवढंच होतं पण तुझं लोट्यामधलं पाणी कमी होतं आणि म्हणून तुला ते खारट जाणवत होतं. पण तेच मीठ ज्यावेळेस तू नदीच्या पाण्यामध्ये टाकलंस त्यावेळेस तुला त्या नदीच्या पाण्याच्या चवीमध्ये काहीच फरक पडला नाही. याचाच अर्थ की आपल्या जीवनाबद्दलचा आपला दृष्टिकोन जर विशाल केला आपण तर आपल्याला आपल्या आयुष्यामधलं जे दुःख असतं त्याची खूप काही जाणीव होणार नाही. तात्पर्य असं आहे की आपण आपल्याच दुःखाविषयी रडगाणं गात बसण्यापेक्षा आपला दृष्टिकोन जरा विशाल करावा, त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातल्या दुःखाची जी तीव्रता आहे ती जरा कमी प्रमाणात जाणवेल.